दादा स्त्री और समाज विकास नागपुर तारीख 26/7/78 लड़कियों की शिविर में
आणि घरोघर चर्चा जर कोणाची होत असेल तर विकास म्हणजे बरोबर राहणं, एकमेकांच्या बरोबर राहणं. कंचा बरोबर वाढणं, विकास ही एक चढाई आहे, चढण. संस्कृतात आरोहण, डोंगर जसा चढतो आपण तसा विकास ही एक चढण आहे, वर वर जात.
करता मुलगा बघायचा असला तर मुलीनं
या ही पुणा की प्राप्त आहे, या ही पुणा की मराठी आहे.
याला प्रोग्रेस नाव नाही, याला नाव संस्कृती नाही, याला इंग्रजी मध्ये नाव आहे स्नॉबरी. स्नॉबरी म्हणजे काय? सिनेमातली नटी करीत असेल तसं करणं, राजाची राणी करत असेल तसं करणं, हिचं नाव स्नॉबरी. यात अनुकरण आहे. विकास एकमेकांच्या बरोबर उपभोग भोगण्याचा, उपभोग सगळ्यांनी मिळून घ्यायचा जसं तुम्हाला वाटतं. मी ट्रिप काढली म्हणजे सगळ्यांनी मिळून खायचं, गोपाळ काला करायचा. तर सगळ्या जीवनातील उपभोगांचा गोपाळ काला म्हणजे विकास. हा विकास करता आला पाहिजे. हा जर करता आला नाही तर विकास होणार नाही. आता माणसाचा विकास इथं येऊन थांबलेला आहे, म्हणून या विकासात एकमेकांची भीती वाटू लागली. मुलींना मुलांची भीती, दोघांनाही उच्च शिक्षण मिळालेलं आहे पण सगळ्या जेवढ्या मुलींच्या संस्था आहेत त्या संस्थांच्या सगळ्या संचालकांना काळजी घ्यावी लागते की संध्याकाळच्या आत मुलगी परत यावी. बाहेर जाताना सुद्धा एकटी जाऊ नये. या जैन साध्वी आहेत त्या एकट्या नाही हिंडत, त्या हिंडतात नेहमी, कुठं राहत नाही, सतत हिंडत राहतात. पण त्यांचा नियम काय आहे की तिघी पाहिजेत कमीत कमी. असा नियम का करावा लागला? दोघी असल्या तर त्यांच्यामध्ये कॉन्स्पिरसी होऊ शकते, कट होऊ शकते. तीन असल्या म्हणजे कट होण्याची शक्यता त्यातल्या त्यात कमी. म्हणून मुली बाहेर जायचं झाल्या तर तिघी जाव्या, आणि मुलगा एकटा गेला तरी चालेल, चिंता काही नाही. मग तर त्याच वय बी काही कोणी बघत नाही. पण मुलगी मुलगी म्हणजे काय 60 वर्षाची जरी असली, आता माझ्या मुली जवळजवळ 60 वर्षाच्या आहे, तर तेवढं वय जरी त्या मुलीचं असलं तरी ती म्हणते कुणीतरी पुरुष पाहिजे बाहेर जायला. बरोबर. या भूमिकेतून विकास होणार नाही. तर मी तुम्हाला दोन प्रकारचा विकास सांगितला, त्याचा तुम्ही विचार करा. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, याचा अभ्यास केला पाहिजे, याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही एवढ्या मुली बसल्या या ठिकाणी, तुमच्यामध्ये मुसलमान मुली किती आहे, ख्रिस्ती मुली किती आहेत, फारसी मुली किती आहेत, या देशातल्या आहेत की नाही, त्या विकासात सामील आहेत की नाही. त्या जर सामील असतील तर जीवनात तुम्ही आणखी त्या जवळ येऊ शकलं पाहिजेत ना. आपल्या देशात एक कायदा झाला, एक बायको जिवंत असताना दुसरं लग्न करू नये. आता मुसलमान काय म्हणतो की हा कायदा आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे, म्हणजे त्याला चार चार बायका जर बाळगत्या आला नाही तर त्याचा धर्म उडतो. असा ज्याला धर्म आपला वाढतो तो समाज विकास करणार म्हणजे काय करणार? चार बायकांच्या वेळी 8 करा म्हणे, एवढा समाज विकास आहे. तेव्हा समाज विकासातलं पहिली गोष्ट स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीनं माणूस बनली पाहिजे. एरवी विकास काही उपयोगाचा नाही, स्त्रियांना तर मुळीच उपयोगाचा नाही. तिला गाडीभर दागिने मिळाले, 100 साड्या मिळाल्या, बसायला मोटर आणि राहायला बंगला मिळाला, म्हणजे विकास झाला असं मानायचं. सगळ्या मुलींना मिळाला असं समजा, जगातल्या सगळ्या मुलींना, म्हणजे विकास झाला. या सगळ्याचा राखणदारक तिला लागतो पुरुष. स्त्रीच्या जीवनात जोपर्यंत पुरुषाची राखणदारी आहे तोपर्यंत तिचा विकास होणं शक्य नाही. तुम्ही लिहून ठेवा, आणि सगळं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही करणार ते साथ हे मला माहित आहे, कारण मी आता 7 वर्ष चांगलं चालू आहे. तर माझ्या मुलीनेही ऐकलं नाही, माझ्या सुनांनीही ऐकलं नाही, माझ्या नातीही ऐकत नाही. तर तुम्ही ऐकणार आहात असं काही मी मानत नाही. आणि तुम्ही बोलावलं नसतं तर तुम्हाला सांगायलाही आलो नसतं. मी काही साबण विकत नाही, पण तुम्ही या ठिकाणी विकासाचा अभ्यास करता म्हणून तुम्हाला सांगितलं. पहिला विकास माणूस या नात्यानं स्त्री पुरुषाच्या बरोबरीला बसू शकली पाहिजे, कायद्यात नाही जीवनात. कायद्यात आहे की पंतप्रधानही झाली, अध्यक्षही होते कॉर्पोरेशन, मंत्री होते, पण जीवनात प्रत्यक्षात नाही. माणूस या नात्यानं भंगी ब्राह्मणाच्या बरोबर बसू शकला पाहिजे, हा दुसरा विकास. तिसरा विकास कन्याकुमारीचा माणूस आणि काश्मीरचा माणूस एकमेकांशी बोलू शकले पाहिजे, एकमेका बरोबर राहू शकले पाहिजे. द्वारकेचा माणूस आणि नागालँडचा माणूस, मणिपूरचा माणूस, कोहिमाचा, इम्फॉलचा, ही माणसं एकमेकांच्या जवळ आली पाहिजेत, एकमेकांच्या बरोबर राहू शकली पाहिजेत, बसू शकली पाहिजेत, त्यांचे ओळख झाली पाहिजे. हा तिसरा विकास. आणि याचा बरोबर विकास जो आवश्यक आहे तो जीवनाच्या साधनांचा विकास. जीवनातल्या सुख सोयी सगळ्यांना मिळाल्या पाहिजे, आणि या सुख सोयीचा उपयोग सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. नाहीतर विकास झालेला आहे, पुष्कळ खेड्यांचा विकास झालेला आहे. त्या अशी खेडी आहेत की ज्या खेड्यांमध्ये पुष्कळ गहू, पुष्कळ तांदूळ, पुष्कळ दूध, पुष्कळ लोणी उत्पन्न होत, पण त्या खेड्यातल्या माणसांना ते काही मिळत नाही. ते बाहेर विकलं जात. खेड्याच्या खजिन्यात 1 लक्ष रुपये आहेत, पण खेड्यात भुकेलेली माणसं, हा विकास नाही. वस्तूंचा विकास पाहिजे, पण त्या वस्तू माणसाला उपलब्ध झाल्या पाहिजे, वस्तूंचं वाटप झालं पाहिजे, उत्पादन आणि वाटप. आणि वाटप गरजेप्रमाणे व्हायला पाहिजे, पैशाप्रमाणे नाही. एका मुलीची अल्प 50 साड्या विकत घेण्याची आहे, म्हणून तिच्याजवळ 50 आहे,
दुसरी जवळ फाटकूड देखील नाही, कारण विकत घेण्याची अल्पतच नाही, पण गरज आहे. वाटप गरजेप्रमाणे व्हायला पाहिजे, अल्पती प्रमाणे नव्हे. गरजेचा आधार अल्पत नाही गरज, तर गरज वाटपाचा आधार गरज पाहिजे, अल्पत नाही. अल्पती प्रमाण वाटप भांडवल चालू, गरजेप्रमाण वाटप क्रांती. गरजेप्रमाणे वाटप व्हावं आणि उपभोग मिळून करावा, तिला आपण भौतिक भरभराट म्हणतो. भौतिक उन्नती, प्रॉस्पेरिटी, भौतिक वैभव, भौतिक उत्कर्ष, वस्तू असावी, त्यांचं वाटप गरजेप्रमाणे व्हावं आणि वाटप झाल्यानंतर उपभोग सगळ्यांनी मिळून करावा. ही विकासाची एक बाजू आणि बाकीच्या चार बाजू मी तुम्हाला सांगितली. त्यात आता तुमची स्वतःची भूमिका अवकलित आहे, म्हणून सुरुवात तिथून करायची. बाजू मध्ये एक वाक्य आहे ना, फिजिशियन हिज डॉक्टर. औषध वाटायला निघाला त्या वैद्यला लोक म्हणाले की आम्ही तू सोडता तू पुढे कर बघ. स्वतःचा आजार आम्ही बरा कर मग आम्हाला सांग. तसेच स्त्रियांनी समाजाचा विकास करायला निघायचं तर आम्ही फिजिशियन हिन जायचं. त्या मुलींना सोन जागर घेण्यात आले, किती त्रास. खेळातला गाऊन, खेळातला पाठी, कॉलेजातून सुट्टीच्या दिवसात खेळात परत येणारी टार्गेट मुलं कॉलेजची. या सगळ्यांपासून आपलं संरक्षण करून घ्यायचं म्हणजे त्या विचारीला ब्रह्मांडातलं वृद्ध झालं असं ब्रह्मांड आठवत कसा विकास होणार. स्त्रीची ही भूमिका, स्त्रीची ही परिस्थिती पाण्याची पाहिजे. पुरुष मदत करीन दर पाण्याची पाहिजे, न करीन तरी पाण्याची पाहिजे. पुरुषाची मदत आपण घेऊ पण तो पुरुष आपल्याला राखून द्यावा नको, त्याची राखून द्यावी नको आहे. ते म्हणजे चार पाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या, बरा वेळ तुमच्या घेतला. आतापर्यंत तुम्हाला वर्गात बसावं लागणार असेल, त्यानंतर मी एवढा तुला सारखं बघून गेलो. पण काय करणार, माझ्या पोटात तुम्ही काय असा म्हातारा झालो. इतक्या देशांचा अनुभव आहे, इतक्या अवर्षांचा, पण असं वाटतं की या मुलींना सांगून टाकावं. मुलींपैकी एक दोन बरी निघाला, तुम्ही त्याला ते स्वरूप पालटू शकतो. वृद्ध एकटाच होता, महावीर एकटाच होता, महान एकटा होता, मोठी एकटा होता, एक एकटा विरुद्ध येऊन करू शकला, गांधी एकटाच होता. आणि आतांच्या मुली मुली बायकांमध्ये इंदिराजी असतील तेव्हा मुली किंवा बायकांना करू शकत नाही त्याचं मानण्याचं कारण आहे. मुलींनी म्हणणारे तर हे करू शकतात, त्यांच्या रक्तदिनामध्ये तुम्हाला म्हणजे आशा आहे.
भूमिका अविकसित आहे म्हणून सुरुवातीतून करायला